आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तुकडेबंदी आणि गुंठेवारी संदर्भातील जमीन महसूल कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मंजूर. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. सर्व स्तरातून शोक संवेदना व्यक्त. आणि विदर्भात थंडीचा कडाका कायम. यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. राज्यातील शहरी भागातील प्लॉटिंग करताना अथवा जमिनीचा तुकडा विकत घेताना तुकडेबंदी आणि गुंठेवारी कायद्याचा भंग करण्यात आलेल्या घर अथवा जमीन मालकांना संबंधित मालमत्ता त्यांच्या नावे होण्यासाठी जमीन महसूल कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं. 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या दरम्यानच्या अशा व्यवहारांचा समावेश यात असेल. त्यानंतरच्या व्यवहारांना या सुधारणेचा फायदा मिळणार नाही अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली. या विधेयकामुळे सर्व जमीन धारकांची नावे सातबारावर येतील. लेआउट मंजुरीनंतर त्यांचे सातबारे देखील वेगळे करण्यात येतील. शहरी विकासाचे सर्व कायदे मात्र लागूच राहतील. त्यात या विधेयकामुळे काही बदल होणार नाही असं मंत्री म्हणाले. त्याचप्रमाणे शहरी भागातील कोणत्याही आरक्षणाचा झालेला भंग अनधिकृत बांधकामे यामुळे नियमित होणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. ऐकूया विधानसभा कामकाजाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
राज्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाने आज विधानसभेत पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली. अहेरी नगर परिषदेत मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळविल्याची तक्रार असून सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानंतरही त्यांच्यावर कारवाई न झाल्याचा प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राज्यात अशा प्रकारची प्रमाणपत्रे मिळवून नोकरी करणाऱ्या 359 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर 3 महिन्यात कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी सभागृहात दिलं. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात 9 ऑक्टोबर 2025 पासून युनिक डिसेबिलिटी आयडी अर्थात UDID कार्ड सादर करणे अनिवार्य करण्यात आलं असून January 2026 पर्यंत संबंधित कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली. राज्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या वाढत्या प्रकारांवर मोठी कारवाई सुरू असून सातारा पुणे लातूर यवतमाळ आणि नंदुरबार येथे अनेक कर्मचारी निलंबित करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं. सभागृहात दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्यावर लक्षवेधी सूचना उपस्थित केल्याबद्दल त्यांच्या हस्तकांनी फोन करून धमकी दिल्याची तक्रार कृष्णा खोपडे यांनी केली. यावर 70 सदस्यांनी कारवाईची मागणी करत गदारोळ उडवला ज्यामुळे कामकाज 10 मिनिटे तहकूब करण्यात आलं. मंत्री गिरीश महाजन यांनी चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. आकाशवाणीच्या वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केलं. कर्जमाफीचं आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत. कापसावरील आयात कर शून्य करून परदेशातील कापूस देशात आयात केला जात आहे अशी टीका विरोधकांनी केली. राज्यात दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करत असून सरकारचं धोरण शेतीविरोधी आहे अशी टीका करत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी केली. ऐकूया आज विधान परिषदेत झालेल्या कामकाजाचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
राज्यातील महिला व बाल सुधार गृहांतून मुलींच्या पलायनाच्या वारंवार घडणाऱ्या घटनांवर आज विधिमंडळात गंभीर चर्चा झाली. या संदर्भातील प्रश्न आमदार चित्रा वाघ यांनी उपस्थित करत व्यवस्थापनातील त्रुटी आणि सुरक्षेअभावी मुली बेपत्ता होत असल्याचा आरोप केला. यावर उत्तर देताना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुधारगृहांमध्ये 100% सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगत सर्व रिक्त पदे 1 महिन्यात भरली जातील आणि आवश्यक सुधारणा तातडीने करण्यात येतील असं आश्वासन दिलं. जलसंधारण प्रकल्पांमधील अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून आज विधान परिषदेत चर्चा झाली. सदस्य अनिल परब यांनी बुलढाणा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत संबंधित कंपनीने बनावट कागदपत्रे सादर केल्याचं सांगितलं. उत्तरात मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात FIR आणि चार्जशीट दाखल झाल्याची माहिती दिली. विरोधकांच्या गदारोळानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात येईल आणि 2 महिन्यात अहवाल सादर होईल अशी घोषणा केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते सूर्यकांत मोरे यांच्या विधानावरून विधान परिषदेत खळबळ उडाली. जामखेड नगर परिषद निवडणुकीदरम्यान 23 नोव्हेंबर रोजी मोरे यांनी विधान परिषद सभागृहाला लाल रंगाचा दुष्काळ असं संबोधत सभापती राम शिंदे यांच्या विरोधात अवमानकारक विधान केलं होतं. त्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करून सदस्यांनी कारवाईची मागणी केली. सूर्यकांत मोरे यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव विशेष हक्कभंग समितीकडे चौकशीकरता पाठवून अहवाल सादर करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोरे यांनी दिले आहेत. शिवाय भारतीय दंड संहिता अंतर्गत कार्यवाही करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदार यादींशी संबंधित सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख 15 डिसेंबर करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी 20 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी दिनांक 27 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाशी संबंधित चिन्हे इमारतींची दृश्ये किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या छायाचित्राचा वापर केल्याची काही प्रकरणे दिसून आली आहेत. यातील संभ्रम दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या शुभंकर झेब्रू या अभिनव उपक्रमाचा अनावरण सोहळा आज विधानभवनातील कॅबिनेट हॉलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. राज्यातील नागरिकांपर्यंत रस्ता सुरक्षा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी झेब्रू महत्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती या प्रसंगी देण्यात आली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरच्या जीएस रॉयसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं स्मार्ट इंडिया हॅकेथॉन SIH 2025 सॉफ्टवेअर आवृत्तीचं उद्घाटन काल शिक्षण मंत्रालय AICTE आणि MOE इनोव्हेशन सेल यांच्या सहयोगाने करण्यात आलं. 36 तास चालणाऱ्या या हॅकेथॉनमध्ये विद्यार्थ्यांना कृषी वाहतूक तंत्रज्ञान आणि सामाजिक आव्हानावरील सॉफ्टवेअर आधारित उपाय सादर करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या उपक्रमामुळे नवकल्पना चालना मिळून राष्ट्रनिर्मितीत युवा शक्तींची भूमिका अधिक बळकट होणार असल्याचं मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितलं आहे. यावेळी अशा सेविकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करत असलेल्या एका विद्यार्थी गटाने आकाशवाणीशी संवाद साधला.
तो आम्हाला जो प्रॉब्लेम स्टेटमेंट भेटला आहे तो बेसिकली एक आशा वर्करवर आम्हाला एक ॲप बनवायचं आहे ज्याच्यामध्ये जे लो आणि नॉन नेटवर्क एरियाज असतात त्यांच्यामध्ये आशा वर्करला काय असतं की ते डेटा कलेक्शन करतात बट ते मॅन्युअली म्हणजे डायरीजमध्ये करतात. तो आम्हाला तो ऑटोमेट करायचा आहे थ्रू अन ॲप. त्याच्यामध्ये काय करू शकतात लो अँड ऑर नॉन नेटवर्क एरियामध्ये ते लोक डेटा घेऊ शकतात. तो बेसिकली त्यांचं ऑफलाईन सिंक करणार डेटा ते लोक अँड देन वेन एव्हर द डेटा म्हणजे नेटवर्क अवेलेबल असणार तो ऑनलाईन सिंक होणार.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कष्टकरी आणि श्रमिकांचे आधारस्तंभ डॉक्टर बाबा आढाव यांचं काल पुण्यात वार्धक्यानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. बाबा आढाव यांचा पार्थिव देह आज अंत्यदर्शनासाठी पुण्यात हमाल भवन इथं ठेवण्यात आला आणि पुणे वैकुंठ स्मशानभूमीत त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आला. बाबा आढाव यांनी शेतमजूर हमाल आणि असंघटित कामगारांच्या हक्कासाठी आजीवन संघर्ष केला. हमाल पंचायत या संघटनेची स्थापना करून त्यांनी सामाजिक सुरक्षितता मिळवून देण्यासाठी ते कार्यरत होते. जातीभेदाविरुद्ध एक गाव एक पाणवठा ही चळवळ त्यांनी संपूर्ण राज्यात राबविली. संपूर्ण आयुष्य कष्टकरी श्रमिकांच्या हक्कासाठी समाजासाठी वेचणारे बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. बाबा आढाव यांना आदरांजली वाहण्यासाठी पुणे कृषी उत्पादन बाजार समितीतला फळे आणि भाजीपाला विभाग उद्या बंद ठेवण्यात येणार आहे. विदर्भात थंडीचा कडाका कायम असून आज यवतमाळ जिल्ह्यात 8.8 अंश सेल्सिअससह सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यवतमाळनंतर गोंदिया इथं 9 अंश सेल्सिअस तर नागपूर आणि अमरावती इथं 9.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. गडचिरोली इथं 10.6 तर भंडारा इथं 11 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. आगामी काही दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तुकडेबंदी आणि गुंठेवारी संदर्भातील जमीन महसूल कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मंजूर. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन. आणि विदर्भात थंडीचा कडाका कायम, यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद. याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.